मोरगावच्या आख्यायिका आणि देवस्थान यात मन रेंगाळत असतानाच थेऊर कधी आलं समजलंही नाही. नाही थेऊर म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते थोरले माधवराव पेशवे. माधवराव पेशव्यांनी इथंच आपली जीवनयात्रा संपवली. 18 नोव्हेंबर 1772 हा तो दिवस. त्यापाठोपाठ रमाबाई इथंच सती गेली. या देवस्थानामागंही एक पौराणिक कथा आहेच. अभिजित राजाची आणि गुणवती राणीची ही कथा. नवसानं झालेल्या त्यांच्या मुलाचं नाव गण. मोठेपणीचा हाच प्रसिद्ध गणराजा. या गणराजानं कपिल मुनींच्या गळ्यातलं चिंतामणी रत्न पाहिलं. गणराजाने ते रत्न कपिल मुनींकडनं बळकावलं. कपिल मुनींनी मग गणेशाची उपासना केली. गणेश प्रसन्न झाले. कदंब वृक्षाखाली गणेशाचं आणि गणराजाचं युद्ध झालं आणि गणेशानं चिंतामणी रत्न कपिल मुनींना जिंकून परत दिलं. कदंब वृक्षाखाली ही घटना घडली म्हणून कदंबनगर असंही नाव पडलं. ब्रह्मदेवाच्या चंचल स्वभावाला इथंच स्थैर्य मिळालं. त्यावरून स्थावर आणि पुढे थेऊर असाही इतिहास सांगितला जातो. अहिल्येला भ्रष्ट केल्यामुळे मिळालेल्या शापातून इंद्राला मुक्ती मिळाली ती सुद्धा इथंच. चिंचवडच्या मोरया गोसाव्यांना वाघाच्या रूपात दर्शन मिळालं तेही ह्याच ठिकाणी. चिंतेतून मुक्त करतो तो चिंतामणी याचं प्रत्यंतर थेऊरला आल्यावर प्रत्येकाला येतं. यात मग नवल कोणतं.
सुंदर हा अभिराम चिंतामणी सुंदर हा अभिराम चिंतामणी सुंदर हा अभिराम चिंता हरती भेताना चिंता हरती भेताना सुंदर हा अभिराम चिंतामणी सुंदर हा अभिराम चिंतामणी सुंदर हा अभिराम भक्त जगी माधव झाले थोर भक्त जगी माधव झाले गणेश भक्ती मध्ये रंगले गणेश भक्ती मध्ये रंगले तिथे कवी झाली जीवन ज्योती तिथे कवी झाली जीवन ज्योती ऐसा भक्त महान ऐसा भक्त महान सुंदर हा अभिराम चिंतामणी सुंदर हा अभिराम चिंतामणी सुंदर हा अभिराम प्रभु कपिला देता गणसुराला रणी मारिता रणी मारिता मारिता रणी मारिता गणसुराला रणी मारिता कपिला देता चिंतामणी प्रभु कपिला देता विधिचा चित्ता शांतिला भता विधिचा चित्ता शांतिला भता स्थावर क्षेत्र महान स्थावर क्षेत्र महान सुंदर हा अभिराम चिंतामणि सुंदर हा अभिराम चिंतामणि सुंदर हा अभिराम प्रभु इंद्र वदन तो देवराज प्रभु इंद्र वदन तो गौतम क्रोधे शापित हो तो गौतम क्रोधे शापित हो तो भक्ति ने प्रभु मुक्त जाहला भक्ति ने प्रभु मुक्त जाहला ऐसी भक्ति महान ऐसी भक्ति महान सुंदर हा अभिराम चिंतामणि सुंदर हा अभिराम सुंदर हा अभिराम सुंदर हा अभिराम सुंदर हा अभिराम